माझी मातुल कर। वचनभंग केला पुढे निजाने वचनभंग केला माझी मातुल कन्यका माझी मातुल कन्यका माझी मातुल कन्यका रूपशीला माझी मातुल कन्यका।